हे कारणे आहेत का तुम्ही गरीबच मरणार आहात. जर तुम्ही जॉब करत असाल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल एक साधारण व्यक्तीमधून एक श्रीमंत व्यक्तीमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी. रॉबर्ट कियोसाकी हे एक असे व्यक्ती आहे ज्यांचे नेटवर्थ 80 मिलियन डॉलर्स आहेत, म्हणजे 600 करोड रुपये. आता तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की हे खूप श्रीमंत फॅमिलीमधून बिलॉंग करतात. नाही मित्रांनो, हेही आपल्यासारखंच एक साधारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये मोठं झाले, पण तरीही एवढे श्रीमंत झाले. तर तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न पडला असेल की हे एवढे श्रीमंत कसे झाले. तर गोष्ट अशी आहे की रॉबर्ट जेव्हा 9 वर्षाचे होते तेव्हा त्यांना अशा शाळेमध्ये टाकलं गेलं होतं जिथे त्यांच्या शहरातील सर्वात श्रीमंत लोक जसे की डॉक्टर, लॉयर, इंजिनियर एक्सेट्रा यांची मुलंही असायच्यात. श्रीमंत मुलं असल्यामुळे ते रॉबर्टला त्यांच्या खेळामध्ये घ्यायचे नाही, कारण की रॉबर्टकडे त्यांच्यासारखे महागडे खेळणे नसायचेत. या गोष्टीचा रॉबर्टला खूप राग यायचा. म्हणून ते एकदा आपल्या बाबांना विचारतात की बाबा श्रीमंत कसं होतात, पैसे कसे कमवतात. अनफॉर्च्युनेटली रॉबर्ट यांचे वडील कधी श्रीमंत झाले नव्हते, म्हणून ते टिपिकल मिडल क्लास माणसासारखं सजेशन देतात. ते म्हणजे शाळेत जा, चांगले मार्क्स मिळो, मग नंतर एक डिग्री मिळो, PhD कर, मग एक जॉब कर आणि तू खूप श्रीमंत होशील. हे सजेशन ऐकून रॉबर्ट यांचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं. रॉबर्ट काय तर कोणाचंच झालं नसतं. आणि म्हणून रॉबर्ट आपल्या बाबांना पोअर डॅडस म्हणतात. त्यावेळेला ते खूप गरीब नव्हते, पण नंतर ते खूप फायनान्शियली स्ट्रगल करतात आणि जेव्हा ते मरतात तेव्हा ते खूप सारे बिल्स आणि उधारी ठेवतात पे करण्यासाठी. मग रॉबर्ट यांचा एक बेस्ट फ्रेंड असतो माईक नावाचा. तर रॉबर्ट आणि माईक काय करतात की माईकच्या वडिलांना विचारतात की श्रीमंत कसं होतात, पैसे कसं कमवतात. माईकचे वडील म्हणजे ज्यांना रॉबर्ट रिच डॅड असं म्हणतात, त्यांनी कधीच आपली 8th कम्प्लीट केली नव्हती, पण नंतर हवाईतील सर्वात श्रीमंत माणूस बनतात आणि जेव्हा ते मरतात तेव्हा खूप सारं धन आणि संपत्ती ठेवतात आपल्या मुलासाठी. तर रिच डॅड हे 9 वर्षीय रॉबर्ट आणि माईकला असे लेसन्स देतात जे की सिक्रेट आहे रॉबर्ट आणि माईक या दोघांचाही सक्सेसचं. रॉबर्ट यांना पुअर डॅड आणि रिच डॅड हे दोघंही वेगळे सजेशन्स द्यायचे. पुअर डॅड म्हणायचे की मी हे अफोर्ड नाही करू शकत, तर रिच डॅड म्हणायचे की मी हे कसं अफोर्ड करू शकतं. एक डॅड म्हणायचे की खूप अभ्यास कर आणि एक जॉब मिळव, आणि दुसरे डॅड म्हणायचे की खूप अभ्यास कर आणि लोकांना जॉब दे. एक डॅड म्हणायचे की पैसे असणं हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ कारण आहे, आणि दुसरे डॅड म्हणायचे पैसे नसणं हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ कारण आहे. तर रॉबर्ट हे डोकं लावतात आणि आपल्या रिच डॅडचंच ऐकतात, आणि म्हणून ते एवढे सक्सेसफुल झाले. कारण रिच डॅड हे 9 वर्षीय रॉबर्ट आणि माईकला इतके चांगले लेसन्स आणि फायनान्शियल फाउंडेशन देतात. तर उत्सुकता निर्माण झालीच असेल की हे लेसन्स काय आहेत. रॉबर्ट यांनी ते सर्व लेसन्स रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. या लेसन्समधून आपल्याला कळेल काही असे सिक्रेट्स जे आपल्याला श्रीमंत बनवेल, आणि का श्रीमंत लोक आणखीन श्रीमंत होत जातात, आणि का गरीब लोक आणखीन गरीब होतात, आणि का बहुतांश सुशिक्षित लोकही गरीबच मरतात. तर पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट लेसन, ॲसेट्स आणि लायबिलिटीज यामधला फरक समजणे. श्रीमंत लोक ॲसेट्स विकत घेतात, तर गरीब आणि मिडल क्लास लोक लायबिलिटीज बाय करतात जे की त्यांना वाटतं की ॲसेट्सच आहेत. एक मिनिट, तुम्हाला ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे काय तेच नाही माहिती. तर ॲसेट्स म्हणजे त्या गोष्टी ज्या आपल्या खिशामध्ये पैसे टाकतात, जसं की बॉन्ड्स, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, बिझनेस ज्यामध्ये तुमचं प्रेझेन्स नाही लागत, एक्सेट्रा. आणि लायबिलिटीज म्हणजे त्या गोष्टी ज्या आपल्या खिशातून पैसे काढतात, एक्झाम्पल महागडी गाडी, महागडा फोन, आणि इव्हन तुमचं घरही. गरीब लोकांचा कॅश फ्लो याप्रमाणे असतो. त्यांचा इन्कम येतो आणि ते सर्व इन्कम एक्सपेन्सेसमध्ये खर्च होऊन जातो. एक्सपेन्सेस म्हणजे त्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, एक्झाम्पल फूड, क्लोथ्स, एक्सेट्रा. मिडल क्लास लोकांचा कॅश फ्लो याप्रमाणे असतो. त्यांचं इन्कम येतं, मग नंतर इन्कममधील काही पर्सेंट एक्सपेन्सेसमध्ये निघून जातो, मग जे पैसे उरतात ते त्यांचं लायबिलिटीजच घेतात. लायबिलिटीज घेतल्यामुळे काय होतं की त्यांचं एक्सपेन्सेस वाढत जातात आणि त्यांना ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करायला काही पैसे उरतच नाही. एक्झाम्पल, जर एखाद्या माणसाने एक महागडी गाडी घेतली, त्याचा मेंटेनन्सचा खर्च, पेट्रोलचा खर्च आणि इतर गोष्टींमुळे त्याचा एक्सपेन्स वाढत जातो. एक्सपेन्स वाढल्यामुळे त्याला ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करायला काही पैसेच राहत नाही. ऑथर सांगतात की कसं मिडल क्लास लोक आपली स्वप्न कधीच पूर्ण नाही करत दुसऱ्या कंपनीमध्ये काम करून. मिडल क्लास लोक जानेवारी ते एप्रिलपर्यंत जवळजवळ गव्हर्नमेंटसाठी काम करतात, इन्कम टॅक्स, GST, घराचा टॅक्स वगैरे देण्यासाठी. मग नंतर एप्रिल ते जून किंवा त्याहूनही जास्त बँकसाठी काम करतात आणि मग नंतर आपल्या एक्सपेन्सेससाठी आणि शेवटी लायबिलिटीज घेतात. आता बघूयात रिच लोकांचा कॅश फ्लो कसा आहे. रिच लोकांकडे इन्कम येतं जे की ॲसेट्समधूनच असतं, मग नंतर ते थोडा एक्सपेन्स काढतात आणि मग नंतर पुन्हा ॲसेट्स घेतात. कारण की ॲसेट्स त्यांना इन्कम जनरेट करून देतं, त्यामुळे त्यांचे एक्सपेन्सेस कमी होतात आणि ते लायबिलिटीज कमीत कमी घेण्याचा ट्राय करतात आणि एक्सपेन्सही कमी करण्याचा ट्राय करतात. आणि म्हणून श्रीमंत लोक आणखीन श्रीमंत होत जातात, कारण की त्यांचं इन्कमही वाढत जातं आणि ते ॲसेट्सही वाढवत राहतात. श्रीमंत लोक आपले ड्रीम्स पूर्ण करतात स्वतःचा बिझनेस करून. आणि श्रीमंत लोक सर्वात जास्त पैसे कमवूनही सर्वात कमी टॅक्स देतात. श्रीमंत लोक नवीन नवीन स्किल्स शिकण्यासाठी टाइम इन्व्हेस्ट करतात, जसं की सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल्स एक्सेट्रा. त्यामुळे ते आणखीन पैसे कमवू शकतात. हेच कारण आहे का श्रीमंत लोक आणखीन श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक आणखीन गरीब होतात. मित्रांनो, ऑथर सांगतात की आजकालचे सर्व लोक फियर आणि ग्रीड या दोन इमोशन्समुळे काम करतात. त्यांना भीती असते की माझे पैसे संपून तर नाही जाणार ना, किंवा मी जर काम करणं थांबवलं तर माझे सर्व पैसे संपून जाईल आणि मी गरीब होईल, म्हणून ते काम करतात. आणि दुसरं इमोशन म्हणजे डिझायर किंवा ग्रीडचं. त्यांना आणखीन इच्छा होते आणखीन पैसे कमवण्याची, पण जेव्हा ते पैसे येतात त्यातला एन्जॉयमेंट शॉर्ट टर्म असतो. त्यातला एन्जॉयमेंट थोड्या वेळासाठी राहतो आणि मग नंतर तो निघून जातो. निघून गेल्यामुळे त्यांचं अजून इच्छा जागरूक होते एन्जॉयमेंट मिळण्यासाठी. याच गोष्टीला रिच डॅड रॅट रेस असं म्हणतात, ज्यामध्ये लोक फक्त काम करत जातात आणि आणखीन गरीब होतात. लोकांना असं वाटतं की आणखीन पैसे त्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात, पण नाही. प्रॉब्लेम पैशाचा नाही आहे, तर प्रॉब्लेम माइंडसेटचा आहे. मित्रांनो, गरीब, मिडल क्लास आणि रिच हे सर्व माइंडसेट आहे, हे काही क्लासेस नाही आहे. तुम्ही जसं माइंडसेटनी काम कराल तसंच तुम्हाला फळ भेटेल. जर रिच माइंडसेटनी काम केलं तर श्रीमंत व्हाल, आणि जर मिडल क्लास आणि पुअर माइंडसेट ठेवला तर गरीबच मराल. तर आता काय करायचं जर आपण रॅट रेसमध्ये फसलेलो होते तर पहिली गोष्ट रॅट रेसमधून निघण्यासाठी ती म्हणजे की फियर आणि ग्रीड या दोन इमोशन्समुळे विचार करू नका. दुसरी गोष्ट, आपले सर्व लायबिलिटीज संपवून टाका आणि ॲसेट्स घेणं सुरू करा, जसं की स्टॉक्स, बॉन्ड्स, इंडेक्स फंड्स, रिअल इस्टेट ज्यामध्ये तुम्ही राहत नाही, बिझनेस ज्यामध्ये तुमचा प्रेझेन्स लागत नाही, वेब प्रॉपर्टीज जसं की वेबसाईट, यूट्यूब चॅनल एक्सेट्रा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेल तर त्याचं सोल्युशन सापडण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की महाराष्ट्रातील सर्व लोक श्रीमंत व्हावेत आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांकडे राईट माइंडसेट असावं श्रीमंत होण्यासाठी. सो प्लीज मला हेल्प करा महाराष्ट्रातील सर्व लोकांकडे हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी. आणि जर तुम्हाला वाटतं की या व्हिडिओने तुमच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज आणला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की मी असे व्हिडिओ दर हप्त्यामध्ये एकदा टाकत राहतो.